हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्चम आपश्च मे विरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे उषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे
आज अश्विन शुद्ध चतुर्थी आहे। आजचा परम पावन दिवस असा आहे। आज परम पूजनीय स्वामी माधवनाथांनी आपल्या संप्रदायाचे उत्तराधिकार परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांना दिले, तो आजचा हा परम पावन दिवस आहे। आणि योगायोगाने आज आपलं केंद्र देखील त्या दिवशी आहे। त्यानिमित्ताने आपला मोठा कार्यक्रम 21 तारखेला गणेशपुरम येथेच सायंकाळी होणार आहे। परंतु आज तिथीनी नेमकी अश्विन शुद्ध चतुर्थीच आहे आणि केंद्र देखील आहे, त्यामुळे आपल्या सर्वांतर्फे सद्भक्त डॉक्टर साठे सर स्वामीजींना हार अर्पण करतील।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर 1994 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र केंद्रामध्ये संजीवनी गाथेतील अभंग क्रमांक 89 मधील चंचल हे मन धावे वाऱ्यावरी तयाशी आवरे अभ्यासाने या दोन चरणावरील सद्भक्त श्री मोरेश्वर जोशी यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत, अर्जुनाने सुद्धा भगवंतांना हे चंचल मन कसे आवरायचे असे विचारले असता भगवंत म्हणतात, असंशय महाबाहो मनोदुर्निर्ग्रहम निश्चंचलम, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते। ते कबूल करतात की या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे, परंतु याला वैराग्याच्या अभ्यासानेच आवरले पाहिजे। आपलंही मन वाऱ्यासारखे धावत असते, सुख दुःखाच्या गटांगळ्या ते आपल्याला खायला लावते। आपला अनुभव असा आहे की अनुकूल परिस्थिती आली की आपले मन एक्साइट होते, उल्लसित होते, आणि प्रतिकूल परिस्थितीत ते खचून जाते, आपल्याला उद्विग्नता देते। याचा परिणाम असा होतो की आपण अनुकूलतेत आसक्त होत जाऊन फसतो तर प्रतिकूलतेत उद्विग्न होऊन फसतो। आपल्या सगळ्यांच्या जीवनात अनुकूलता आणि प्रतिकूलता ठेवलेल्या आहेतच, त्यावेळी कसे वागावे हे भगवंत सांगतात, दुःखेषु अनुद्विग्न मनाहा सुखेषु उद्विग्नस्पृहा। दुःखाची प्राप्ती झाली तर उद्वेग होऊन मी दुःखी आहे असे न म्हणता सावध होऊन मी यांना पाहणारा साक्षी आहे या भावाचा आहे। कारण अनुकूलता आणि प्रतिकूलता येईल व जाईल, परंतु मी आत्मा कायम राहीलच। जसे आपले बालपण आले गेले, तरुणपणी आले गेले, त्यामधील स्वप्ने मनोरथी आले गेले, पण त्यांना जाणणारा मी मात्र कायम आहे। अशा तऱ्हेच्या अभ्यासाने मनाला आवरायचे आहे साक्षीत्व ठेवून, ते साक्षीत्व ठेवण्याच्या अभ्यासाला सत्संग प्रेरित करतो, म्हणून सत्संग अत्यंत महत्वाचा आहे। एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले। पुढील केंद्र गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर 1994 विजयादशमी दसरा सत्संगाचा कार्यक्रम सकाळी 8:45 ते 9:30 स्थळ अध्यात्म मंगलधाम। नेहमीच्या रुद्र प्रार्थनेनंतर स्वामीजी सुरुवातीलाच सद्भक्त जयुताईकडे पाहत म्हणतायत, आज विजयादशमी, विजया नावाची मुलगी जन्माला आली आणि जन्मताच दशमी खायला लागली। यावर सर्वाबरोबर स्वामीजीही असतात आणि समोरील प्रश्न वाचायला सुरुवात करतात। पहिलाच प्रश्न आहे श्री देशपांडे यांचा, मनाचेही मन म्हणजे काय? मनाचे मन म्हणजे मनाचेच उत्पत्ती स्थान। मनाचे उन्मन झाल्यावर येणाऱ्या अवस्थेला मनाचे मन असं म्हणतात। मन नाही अशी एक अवस्था आहे। मन नाही म्हणजे काही क्षण विचार नाही, कल्पना नाही, निस्तरंग अवस्था। त्या क्षणानंतर तेथूनच ते मन परत बाहेर पडतं, म्हणून ते मनाचं मन। वास्तविक पारमार्थिक भाषेत मन या नावाची स्वतंत्र वस्तूच नाही। आत्मसागरावर उमटणाऱ्या तरंगाला मन म्हणतात। ध्यानामध्ये नामस्मरणामध्ये सगळे विचार विकार बंद झाले की ते तरंग सपाट होऊन आत्मसागरात डूब देऊन बसतात। किती गोड वाटतं हे सांगताना, तुम्हालाही हे ऐकायला बरं वाटत असेल। मग तसं प्रत्यक्षात घडलं तर त्याचा किती आनंद होत असेल। जरी तसं घडणं अवघड असलं तरी या सर्व गोष्टी ऐकणं देखील महत्वाचं आहे। ऐकता ऐकता त्याची चटक लागते, जे ऐकतो त्याची गोडी वाटते, तेव्हा बाकी सर्व विषय दूर होतात। आणि मग जर आपल्याला असं सांगता आलं की आता परमेश्वर प्राप्ती आत्मदर्शन एवढंच माझ्या जीवनाचं ध्येय आहे, एक परमात्मा होऊनच मी इथून जाणार आहे, तर त्याचा आनंद हे त्याचा आनंद काय हे पूछो मत। म्हणून मन जिथं थांबतं स्वस्मिन स्थितः आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतं ते मनाचं मन म्हणजेच तो परमात्मा। कळलं ना? आता आपण एक अभंग ऐकूया। सद्भक्त सुधाताई कापरे म्हणतायत, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरती संसारा येणे नाही। मन ही शेवंती अर्पुणी भगवती पुनरती संस्कृती येणे नाही। इत्यादीनंतर बहुतच्छा म्हणत स्वामीजी पुढील प्रश्न वाचतात, आजकाल बरीच मंडळी ज्ञानेश्वरीचं वाचन पारायण अभ्यास करतात, त्यावर व्याख्यानं प्रवचनं करतात, पण त्यात जे गुण सांगितले आहेत ते त्यांच्या जीवनात उतरलेले दिसत नाहीत, याचं कारण काय? हा प्रश्न आहे सद्भक्त श्री बापूसाहेब भिशेकरांचा. उत्तर देताना स्वामी म्हणतायत, याचं कारण ज्ञानेश्वरी सांगितलेली साधना केली जात नाही. परीत मंडळी मोठ्या भावानं ज्ञानेश्वरी नित्य नेमाने वाचतात, पारायण ही करतात, पण याचा अर्थ त्यांच्या फारसा लक्षात येत नाही. त्यात जे सांगितलं आहे तसं आपल्याला व्हायचं आहे हेही त्यांना माहीत नसतं, कारण तसं त्यांना सांगणारं कुणी भेटलेलं नसतं. काही बुद्धिमान मंडळी ज्ञानेश्वरीची शब्दाशब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, त्याची अलंकार काव्य सौंदर्य याचाही अभ्यास करतात, पीएचडी नव्हतात, पण आपण स्वतः त्यात सांगितलेली साधना करून तसं आपण व्हायचा प्रयत्न करीत नाही. परंतु असं असला तरी त्यांचे हे वाचन पारायण अभ्यास वाया जाणार नाही, कारण ज्ञानेश्वरीचे सामर्थ्यच असे आहे की ती एक न एक दिवस वाचणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या विचारांना आचरणाला धक्का देऊन पालक घडवणारच, यावर माझा विश्वास आहे. काय समजलात? पुढचा प्रश्न आहे मकरंदचा. साधकाने साधनेबरोबर दैवी गुणांचा अभ्यास आणि चिंतन कसे करायचे? उत्तर देताना स्वामी म्हणतायत, यासाठी साधकाने साधनेच्या परिणामाकडे कटाक्षाने बघितले पाहिजे. आपल्यामध्ये मत्सर किती आहे? अहंकार कमी झाला काय? एकदा शेषाचे डोळे आले तेव्हा अश्विनी कुमाराला पाचारण करण्यात आले. त्यांनी आलेल्या डोळ्यावर निघंट हे औषध दिले, परंतु डोळे काही बरे होईनात. तेव्हा अश्विनी कुमार म्हणाले, या शेषाला 1000 तोंड आणि त्यावर त्या 1000 तोंडावर 2000 डोळे, त्यापैकी आलेल्या 2 डोळ्यावर उपचार लागू होण्यासाठी बाकीचे डोळे बंद करायला पाहिजे, तेव्हा गुण येईल. तसे आपल्यालाही दैवी गुण प्राप्त होण्यासाठी काम क्रोध लोभ मदमत्सर अहंकार आदी षडविकार रूपी डोळे बंद करायला पाहिजे. ते दैवी गुण उपजू देत नाही, म्हणून सातत्याने साधना पाहिजे. नम्रता शांती प्रेम आनंद ही साधनोत्तर होणारी प्राप्ती आहे. नम्रता हा तर फार मोठा गुण आहे. नमस्कार घेणाऱ्यापेक्षा नमस्कार करणाराच मोठा आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. इत्यादी नंतर घड्याळाकडे पाहत बोला पुंडरीक म्हणत संतांच्या जय जयकारात स्वामीजी समारोप करतायत. पुढील केंद्र मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 1994 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे विशेष केंद्र. या केंद्रामध्ये 2 वर्षापूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर 1992 रोजी स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवानंद यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करताना काही साधकांना मार्गदर्शक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यापैकी सद्भक्त श्री विजय कुलकर्णी यांनी आजच्या केंद्राची प्रस्तावना केल्यानंतर सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांनी मार्गदर्शकांची जबाबदारी काय आहे, ती कशी पार पाडायची असे विचारले असता विजय कुलकर्णी उत्तर देताना म्हणतायत, आपण याबाबतीत फार सावध असायला पाहिजे. मार्गदर्शन हे सहज असावे, त्यामध्ये गुरुत्व हा भाग आपल्याकडे येता कामा नये. यानंतर स्वामी मकरंदनाथांचे 3 भागातील मनोगत. परम पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्यावर त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी गुरुपदाची जबाबदारी सोपविली त्यावेळेस त्यांची भूमिका. ब साधकासाठी मार्गदर्शन आणि क सांप्रदायिक जबाबदारी सोपविलेल्या साधकासाठी मार्गदर्शन या 3 भागातील मनोगताचे तपशीलवार वाचन सद्भक्त श्री पंकज करवंदे यांनी केल्यानंतर आता स्वामीजी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतायत, आजचे केंद्र हे अतिशय गोड केंद्र झाले, हेच भाव असावेत. मकरंदाचे मनोगत अत्यंत योग्य आणि अनुकरणीय असे झाले. आपण कोणीही नाही हा त्याचा भाव फारच महत्वाचा आहे. क का की म्हणजे कनक कामिनी कीर्ती हे धोकादायक आहे, त्यापासून सर्वांनी दूर राहावे. माझ्या पश्चात हे सिंहाचे छारे उत्तम काम करतील अशी मला खात्री आहे. आता मला ऐहिक अथवा पारमार्थिक काळजी अजिबात नाही. फार मोठ्या भाग्याने मला उत्तम शिष्य मिळाले आहेत. रामकृष्ण परमहंस लढत असत, कालीमातेजवळ प्रार्थना करीत असत की माझ्याकडे चांगले शिष्य पाठव म्हणून. ती वेळ माझ्यावर आली नाही. आपला हा नाथ संप्रदाय श्रीमंत संप्रदाय, एक सुसंपन्न संप्रदाय, हा एकच संप्रदाय असा आहे की ज्यात सद्गुरूंनी आपल्या शिष्याला सप्रभाव गुरुत्व प्रदान करून पुढे परंपरेने तो चालत ठेवलेला आहे. स्वामी म्हणे, माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. हे दोघेही मकरंदनाथ आणि माधवानंद सावध आहेत. आपली 2-2.5 तासांची साधना ते दररोज करतायत. अजून 8 वर्षे सावध झाले पाहिजे. सावध झाले नाही तर एखादी स्त्री मुलगी धोकादायक ठरू शकते. विश्वामित्रापेक्षा आपण मोठे नाही, पराशरापेक्षा आपण मोठे नाही. मी झालो, सगळे मन हातात आले असे होऊ शकत नाही. हे तयार झाले असे जाणत्याला वाटले पाहिजे. अधिकार आपल्याकडे आहेत असे वाटू देऊ नये. येथे अधिक नम्र, अधिक शांत, अधिक उदार व्हायचे आहे. मला खात्री आहे हे माझ्यानंतर 50 वर्षे उत्तम कार्य करतील. मकरंदचे निवेदन मला 100% मान्य आहे असं मनोगत कुणीही लिहित नाही. येथील मुलं मुली खरोखर ग्रेट आहेत. इत्यादी प्रभावी मार्गदर्शनानंतर हरी हरी म्हणत स्वामीजी समारोप करतायत. हरिओम तत्सत्.
हरी हरी. आज अश्विन शुद्ध चतुर्थी रुद्रपठण झाल्यानंतर साठे सरांच्या हस्ते मला हार घालण्यात आला. स्वामीजींनी सोपवलेल्या जबाबदारीचं नित्य स्मरण मला असतच. या अशा प्रसंगाच्या निमित्ताने ते परत एकदा जास्त प्रकर्षाने असं लक्षात येतं किंवा मी त्याच्यावर अधिक चिंतन करतो असं घडतं. खरं नेमकं आजच कुठे काकांच्या वाचनामध्ये 1994 साली झालेल्या केंद्राचा देखील तपशील आला. स्वामीजींनी जी जबाबदारी सोपवली त्या जबाबदारीसाठी आपण किती योग्य आहोत असा तेव्हाही प्रश्न माझ्या मनामध्ये होता. मात्र त्यांनी ते सप्रभव दिलं. ते म्हणाले की जेव्हा ही मंडळी काम करायला सुरुवात करतील तेव्हा पूर्वसुरींची कृपा त्यांच्या लक्षात येईल. आणि एक व्यक्ती म्हणून आपल्याला नेमकं किती समजलेलं आहे, आपण याला योग्य आहोत का, अशा प्रकारचे प्रश्न मनात असतानाच सद्गुरूंच्या प्रभावाने काम होईल. जेव्हा सप्रभव मी दिलेलं आहे असं स्वामीजी म्हणाले, तसं मी असं ठरवलं की हेही प्रश्न बाजूला ठेवायचे. आपली योग्यता याच्यावर अधिक चिंतन करून आपण अयोग्य आहोत अशा प्रकारे डिफिडंट व्हायचं नाही. एक आणि तसंही पाहायचं झालं तर जिये मार्गींचा कापडी महेशू अजूनी असं ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यावेळेला आपण झालो अशा प्रकारच्या विशिष्ट भावनेमध्ये किंवा अहंकारामध्ये राहायचं नाही. हे दोन जेव्हा होईल तेव्हा सप्रभव जर दिलेलं असेल तर ती प्रभाच काम करेल. जे होईल ते बघू असं मनामध्ये मी ठरवलं आणि त्यामुळं मी माझा मी या कामापासून दूर ठेवला ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला असं वाटतं की तसंच काम चाललेलं आहे, त्याच ताकदीने काम उभं आहे, त्या अर्थी ज्यांनी ते सप्रभव दिलं तेच ते काम सांभाळतायत, अशा प्रकारचा भाव माझ्या मनात आपोआप निर्माण झाला. मी पाहतो महापुरुष एक एक आणि मला असं लक्षात येतं की आपण कोणत्याही महापुरुषांच्या पासंगाला देखील पुरणारे नाही. निष्कारण आपल्याला महत्व मिळतं ते सद्गुरूंमुळे मिळतं. नुकताच मी पंढरपूरला गेलो होतो, तिथेही काही महापुरुष मला भेटले, आलेलेही होते परगाहून. आपले किरणराव देखील एका महापुरुषांना घेऊन आलेले होते. अशा व्यक्तींच्या पासंगाला देखील मी पुरत नाही, मला माहिती आहे. पण माझे सद्गुरु माझ्याकडून काम करून घेतील एवढ्या एका भावनेमुळं मी जसं जमेल तसं, जसं सुचेल तसं त्यांनी सांगितलेलं आठवून बोलण्याचा प्रयत्न करतो. साधना मात्र त्यांनी जशी सांगितली तशी कट्टानी करण्याचा प्रयत्नही करतो, अनुसंधानाचाही प्रयत्न करतो. आज दैवी गुणांच्या संदर्भात मी पूर्वी स्वामीजींना विचारलेला प्रश्न होता की साधना करत असताना दैवी गुण कसे वाढवावेत, तर तशा प्रकारेही करण्याचा प्रयत्न करतो. माझी प्रकृती माझ्या आड येते हे मला माहीत आहे. स्वरूपानंद किंवा स्वामी माधवनाथ असे जर मोठमोठे लोक पाहिले या संप्रदायात होऊन गेलेले, आणि गणेशनाथ, गुंडा महाराज देगलूरकर, रामचंद्र महाराज देगलूरकर, ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्यापासून हा संप्रदाय, जे एक महत्वाची व्यक्ती या संप्रदायातली होती, आदिनाथांपासून हा संप्रदाय सुरू झाला, तर हीच मंडळी हा संप्रदाय चालू ठेवतील. व्यक्तीला माध्यम करून सद्गुरु तत्वच सद्गुरु तत्वाचं काम करत असतं अशी श्रद्धा ठेवून मी काम करतो असं मला वाटतं. काही प्रश्न इथे आलेले आहेत. माझा प्रश्न वैयक्तिक साधनेतला आहे, काही चुकले तर क्षमा असावी. आपण आंतरज्ञानी असल्यामुळे माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळेल याची खात्री वाटते. ध्यानाची प्रक्रिया केंद्रात सांगण्यात येते त्यावरून मला समजते की प्रक्रिया एक, आपण सद्गुरु स्मरण करून साक्षीभाव धरून विचारांकडे पाहतो. ज्या क्षणी साक्षीत्व जमते त्या क्षणी विचार मावळतो. प्रक्रिया दोन, विचार मावळला की विचार करणारा मी, कंसात म्हटले म्हणजेच थिंकर, तोही लीन होतो. ध्यानाची प्रक्रिया दिली बरं का. व उरते ते शुद्ध जाणीव और प्युअर कॉन्शियसनेस. प्रक्रिया तीन, हीच स्थिती क्षण क्षण मिळाली की शून्य व जास्त वेळ टिकली की निशून्य अवस्था म्हणतात, माझा अनुभव असं म्हटलेलं आहे त्यांनी. ध्यानाची दीड तासाच्या बैठकीमध्ये मधून मधून साक्षीत्व जमते. कोणी असं म्हणेल तरी देखील मला किती बरं वाटतं. मधून अधून आपल्याला साक्षीत्व जमतं असं हे म्हणतात. कधी कधी कोणी कोणी मला असं म्हणत की मला ध्यान जमतच नाही, विचारांपासून सुटका होतच नाही. त्या तुलनेने जेव्हा कोणी असं म्हणत की मला साक्षीत्व जमतं अधून मधून, वृत्ती मावळलेली समजते व सुखाचा आनंदाचा स्पर्श होतो, हे मात्र वृत्तीवर आल्यावर कळते. वृत्ती मावळल्यानंतर आपल्याला सुखाचा स्पर्श झालेला होता किंवा आनंदाचा स्पर्श झालेला होता हे नंतर वृत्तीवर आल्यावर कळतं की किती छान वाटलं किंवा काय आनंद झाला. प्रश्न क्रमांक एक. आता खूप सिस्टमॅटिकली विचारलेलं दिसतंय. मला जेव्हा वृत्तीवर आल्यावर कळते की आनंद झाला, ह्याच्या आधीच्या स्थितीमध्ये ज्या क्षणाला समजतं की आनंद झाला ती वृत्तीवर आल्यावर कळतं यांना. त्याच्या आधीच्या स्थितीमध्ये वृत्ती मावळलेली असते, बरोबर आहे, वृत्ती शून्यता असते. पण थिंकर साक्षी हाही लीन होतो की नाही हे मला कळत नाही. वृत्ती तर मावळलेली असते पण साक्षी हा लीन झालेला आहे की नाही हे मला काही समजत नाही. वृत्ती मावळली म्हणजे विचारांकडे साक्षीत्वाने पाहिलं, साक्षीत्व जमलं. विचार किंवा वृत्ती मावळली आणि साक्षीही उरत नाही. जे विचार मावळला की विचार करणारा जो मी आहे तोही मावळून जातो. या प्रक्रिया इतक्या लवकर घडतात म्हणून मला नेमके माझ्या बाबतीत काय घडते हे कळत नाही. या सुखाचा स्पर्श किंवा आनंद हा प्युअर कॉन्शियसनेस चा आहे का केवळ वृत्ती मावळली म्हणून आनंद होतो असं विचारलेलं आहे. खूप सावध प्रश्न आहे बरं का. या प्रक्रियेमध्ये मी एक दुरुस्ती करीन. प्रक्रिया नंबर एक त्यांनी जे म्हटले त्याच्यामध्ये सद्गुरु स्मरण करायचं ध्यानाला बसण्याच्या प्रारंभी, साक्षीभाव धरून विचारांकडे वेगळेपणाने पाहायचं. ज्या क्षणी साक्षीत्व जमलं त्या क्षणी विचार रहितता येते ही प्रक्रिया एक म्हटले. प्रक्रिया दोन, विचार मावळला की विचार करणारा मी तोही लीन होतो. याच्या आधी एक गोष्ट घडते. विचार मावळतो पण विचार मावळल्यानंतर विचार मावळला हे समजणारा साक्षी मात्र तिथे शिल्लक राहतो. ही प्रक्रिया दोन आहे. साक्षीला समजतं, विचारही साक्षीला समजतो आणि साक्षी रहितताही साक्षीला समजते. समर्थ असं म्हणतात, जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. ध्यानाच्या वेळेला जे साक्षीत्व धरून बसलं जातं त्यामुळं क्षणभर ब्रह्माचा प्रत्यय येतो आणि परत तो मायेमध्ये सापडतो. हे सर्व साक्षी स्थितीमुळे घडतं. साक्षी एका क्षणात ब्रह्माशी लीन होतो, दुसऱ्या क्षणात परत विचारांच्या गर्तेत सापडतो. ते असं म्हणतात की साक्षीत्व वृत्तीचे कारण. साक्षीत्व हे वृत्ती धरून ठेवलेली आहे म्हणून साक्षीत्व. शुद्ध चैतन्य स्वरूप असा मी, खरं म्हणजे आत्मस्वरूप असताना समोरच्या विचाराचा मी साक्षी आहे अशा प्रकारचा साक्षी भाव किंवा साक्षी वृत्ती त्या शुद्ध चैतन्य रूप अशा मीनी धरून ठेवलेली असते. ते म्हणतात साक्षीत्व वृत्तीचे कारण. त्यामुळे जोपर्यंत साक्षी आहे असं समजत आहे, या समजण्यामध्ये विचार आहेत पण मी साक्षी आहे, विचार संपलेत पण मी साक्षी आहे, या दोन्ही गोष्टी राहतात. उन्मनी ते निवृत्ती जाण जेथे विरे जाणपण विज्ञान ते, ज्या ठिकाणी जाणीव संपूर्णपणाने विरून जाते त्या स्थितीला समर्थांचा विशिष्ट शब्द विज्ञान असा आहे. परब्रह्माची जाणीव ज्या ठिकाणी साधकाला होते ती स्थिती म्हणजे विज्ञान. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. ही जी विज्ञान वृत्ती असते तिलाही वृत्तीच म्हटलेलं आहे आणि तिचा ब्रह्मभावामध्ये लोप होतो. ही जी विज्ञान वृत्ती आहे या विज्ञान वृत्तीला मी ब्रह्म मी आत्मा मी सच्चिदानंद अशा प्रकारचा भाव निर्माण होतो आणि मग मी हा भाव जातो आणि केवळ सच्चिदानंद किंवा ती अस्तित्व स्थिती शिल्लक राहते. ही आहे ध्यानाची प्रक्रिया. त्यामुळं विचाररहितता समजते तीही साक्षीला, आणि मग नंतर साक्षी वृत्ती ही धरून ठेवलेली असते, शुद्ध जाणीव स्वरूप, चैतन्य स्वरूप अशा मी, पण ती विचाराच्या सापेक्ष आहे, विचाराच्या रिलेटिव्हली मी साक्षी झालेलो आहे, समोर विचार आहे आणि ते विचार मला आत्मस्वरूप होण्याच्या आड येतात, म्हणून मला ते विचार नकोयत, ते सोडून द्यायचे. विचार नुसत्या संकल्पानी सोडून देता येत नाही, म्हणून विचाराकडे साक्षीत्वानी पाहिजे. साक्षीत्वानी पाहिल्यामुळं समोरचा विचार गळून पडतो. समोरचा विचार गळून पडला तरी देखील मी साक्षी हा विचार शिल्लक राहतो, हाही विचारच आहे. आणि समर्थ असं एका ठिकाणी सूचना देतात की हे जे शून्य दर्शन होतं, या शून्य दर्शनाने कित्येकांची फसगत होते. आपण जे गाठायचं ते गाठलं असं समजून तिथंच ध्यान सोडून देणारी अशी मंडळी आहेत. ते म्हणतात महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे, तसं शून्य सारून मग परमात्म्याशी एकरूपता संभवते. त्यामुळं साक्षी अमन अवस्थेचा किंवा शून्य अवस्थेचा साक्षी शिल्लक राहतो, आणि मग त्याच्या ठिकाणी असं भान येतं की मी साक्षी असायचं काही कारण नाही. समोर जेव्हा शून्यता आहे किंवा निर्विचारता आहे, तेव्हा निर्विचारतेचा साक्षी संभवत नाही, त्यामुळं त्याचं साक्षीत्व गळून पडतं. साक्षीत्व गळून पडल्यानंतर उर्वरित जे राहतं ती मीपणाची भावना राहते. हा जो मी आहे, हा मी शुद्ध मी, अस्तित्व मात्र मी, अविनाशी मी किंवा चैतन्य स्वरूप मी किंवा शांत स्वरूप मी, हीच ती विज्ञान वृत्ती, हीही गळून पडणं गरजेचं आहे. ही नाहीशी झाल्याखेरीज. म्हणून अशा प्रकारे जेव्हा साक्षीत्वही गळून पडतं आणि साक्षीत्व गळून पडल्यानंतर केवळ अस्तित्व मात्र असा मी शिल्लक राहतो, त्या मीला परत वृत्तीजन्य मी शांत स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे असा एखादा भाव निर्माण होतो आणि तो भाव नाहीसा होतो. तरी देखील हा मी शिल्लक राहिलेला असतो. हा जो मी आनंद स्वरूप किंवा मी शांत स्वरूप असा भाव निर्माण होतो आणि नाहीसा होतो, हा नाहीसा झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने निखळ अस्तित्व शिल्लक राहतं. यावेळेला इंद्रियांची आठवण नसते, मन नाहीसं झालेलं असतं, तर्क शिल्लक नसतो. आणि मी अविनाशी, मी चैतन्य मात्र, मी आनंद मात्र, मी सच्चिदानंद, मी आत्मा अशा प्रकारची वृत्ती देखील लीन झालेली असते. अशा वेळेला तो खऱ्या अर्थाने स्वरूप सुखामध्ये निमग्न होतो, पण स्वरूप सुखामध्ये निमग्न तो प्रत्यक्षत असताना त्याचा अनुभव वेगळेपणाने येत नसल्यामुळं, कारण वेगळेपणाने अनुभव घेण्याची जी साधन आहेत इंद्रिय मन आणि बुद्धी, ही लीन झालेली असल्यामुळं, त्यांची आठवण विरालेली असल्यामुळं, जेव्हा या स्थितीतून परत वृत्ती निर्माण होते तेव्हा तो असं म्हणतो, आहा काय छान वाटलं, किती आनंद झाला, किती शांतीचा प्रत्यय आला, असा शब्द त्याच्या ठिकाणी निर्माण होतो किंवा अशी वृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते. ही वृत्ती निर्माण होते तेव्हा ही जी ब्रह्मस्थिती आहे, उन्मनी स्थिती आहे, त्याचा भंग झालेला असतो, म्हणूनच वृत्ती निर्माण होते. पण त्या वृत्तीमुळे त्याला असं समजतं की निर्विचारतेच्या पश्चात आपल्याला आनंद झालेला होता हे नंतर समजतं, बाहेर आल्यावर समजतं त्या स्थितीतून. आता या निरूपणाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न पहा. मला जेव्हा वृत्तीवर आल्यावर कळते की आनंद झाला, अगदी बरोबर आहे. ह्याच्या आधीच्या स्थितीमध्ये वृत्ती मावळलेली असते, अगदी बरोबर आहे. वृत्ती नसते, कोणतीच वृत्ती नसते, म्हणजे मी आत्मा ही वृत्ती नसते, साक्षीत्व नसतं, साक्षी वृत्ती नसते, आणि साक्षीवृत्ती संपल्यावर देखील हा जो सास्मित संप्रज्ञात म्हटलेला आहे तो काही केल्या जात नाही, पण तोही जातो जेव्हा वृत्ती मी या भावाची वृत्ती देखील जाते, वृत्ती मावळलेली असते, पण थिंकर साक्षी हाही लीन होतो की नाही हे मला कळत नाही, कारण करण्यासाठी तिथं कोणी शिल्लकच नसतो म्हणून कळत नाही। वृत्ती मावळली आणि साक्षीही उरत नाही या प्रक्रिया इतक्या लवकर घडतात हे सांगायला वेळ लागेल इतकं पटपट ते घडतं, हेही अतिशय बरोबर निवेदन आहे। म्हणून मला नेमके माझ्या बाबतीत काय घडते हे कळत नाही। या सुखाचा स्पर्श किंवा आनंद हा प्युअर कॉन्शियसनेसचा आहे का केवळ वृत्ती मावळली म्हणून आनंद होतो? वृत्ती मावळली तरी देखील शांत वाटत। वृत्ती रहितता आली तरी देखील शांतीचा स्पर्श होतो, कारण विचार हे अशांततेचं कारण आहे, आपल्या वृत्तीच अशांततेचं कारण आहे। आपल्या वृत्तीमुळेच किंवा विचारांमुळेच आपण असुख अशांती असमाधान याच्यामध्ये असतो। असं असल्यामुळं जेव्हा साक्षी स्थिती जमते आणि समोरचा विचार नाहीसा होतो आणि साक्षीला विचार नाहीत असं समजतं तेव्हा देखील त्याला कितीतरी बरं वाटतं, पण ही ब्रह्मस्थिती मात्र नाही। निर्विचारतेचा अजिबात अनुभव नसल्यामुळं, निर्वृत्तिकतेचा अजिबात अनुभव नसल्यामुळं ही अशी असणारी निर्वृत्तिकता देखील कितीतरी समाधान देते, पण त्यावेळेला साक्षी वृत्ती शिल्लक असते। हे असं म्हणतात की हा परमात्म्याचा आनंद आहे का केवळ विचार मावळल्याचा आनंद आहे हे मला कळत नाही। माझ्या बाबतीत प्रक्रिया दोन म्हणजे आता मला परत इकडे पाहायला पाहिजे बरं का, म्हणजे साक्षी देखील लीन होणं। माझ्या बाबतीत साक्षी लीन होणं केवळ जाणीव राहणं किंवा त्रिपुटी नष्ट होणं जर घडत नसेल तर हे जमवायला कोणता प्रयत्न करू? पहिलं म्हणजे हा जो सुखाचा स्पर्श होतो प्युअर कॉन्शियसनेसचा आहे का वृत्ती मावळली म्हणून केवळ आनंद होतो, प्युअर कॉन्शियसनेस पर्यंत मी जातच नाही, असा पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अनुभव म्हणून जे दिलेलं आहे अतिशय नेमक्या शब्दात ते जर लक्षात घेतलं तर सगळं ओलांडून आत्म्याच्या स्पर्शापर्यंत ही व्यक्ती पुढे गेलेली आहे। हा केवळ वृत्ती लोपामुळे झालेल्या शांतीचा अनुभव नाही तर त्याच्याही पुढे जाऊन क्षणमात्र ब्रह्मतेचा अनुभव हा निश्चित आहे। आणि तरीही जर तसं नसेल तर हे जमवायचा कोणता प्रयत्न करू? तसं नसेल हे मला वाटत नाही या हे जे प्रश्न अनुभव म्हणून दिलेला आहे त्यावरून, त्यामुळं प्रश्न दोनचं प्रयोजनच राहत नाही। पण तरी देखील याचं उत्तर ऐकून काही जण तसं करायचा प्रयत्न करतील तर तिथं काही करणं हा अपाय ठरतो। तिथं मानवी मनाचा किंवा तर्काचा स्पर्श अपेक्षित नाही। प्रक्रिया त्या ठिकाणी आठवून मग आता अशी अशी युक्ती करावी का असं करणं अपेक्षित नाही, कारण ती ही वृत्ती असते आणि जोपर्यंत वृत्ती लोप होत नाही तोपर्यंत ती स्थिती गाठता येत नाही। येथ अपाय तोची उपाय आणि उपाय तोची अपाय असं समर्थ म्हणतात। काही करायला गेलं तर तो अपाय ठरतो। त्यामुळं आपण जर निक्षून कशाचा प्रयत्न करायचा असेल तर साक्षीत्व उत्तम जमवण्याचा प्रयत्न करावा। पुढची गोष्ट सद्गुरु कृपेने आपली आपण घडते। मला ध्यानात काही क्षणच सुखाचे मिळतात। अनेक वर्ष मी इथेच अडकलेली आहे। याच्यावरून हा एखाद्या भगिनीचा प्रश्न आहे। हे क्षण अधिक काळ टिकावे म्हणजेच निशून्य पर्यंत पोचावे अशी तळमळ वाटत राहते. ही प्रगती होण्यासाठी काय करावे, काय आड येते, या ठिकाणी घाई करून चालत नाही. आपण जे करतो आहोत त्या मार्गानेच जेव्हा पावलं पडत आहेत तेव्हा रस्ता कापला जातो आहे. चालणं घडत आहे तेव्हा मुक्काम जवळ येतो आहे. गुरुपदिष्ट साधना मोठ्या निष्ठेनी करत राहणं, उत्साहानी करत राहणं हाच त्याच्यावर उपाय आहे. आणि काही करण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की अरे पुढेही असं दिलंय की पहाटे ध्यानाला बसावं का अधिक काही करण्याचा प्रयत्न म्हणून. मी नाश्ता डब्बे आवरल्यावर सकाळी 9:30 वाजता बसते. नाश्ता आणि डबे हे सगळं पुरुष वर्गाला काही काही गोष्टींची सवलत सगळ्यांनी मिळून देऊन ठेवली आहे बर का, की नाश्ता तयार करणं डबे करणं या भानगडीत पुरुष वर्गाने स्वतःला घेतलं नाही आणि भगिनी वर्गाची त्याच्याकडून काही अपेक्षा नाही तसं काही यांनी करावं अशी. ही सगळी जबाबदारी मोठ्या स्वयंस्फूर्तीने भगिनींनी घेतलेली असल्यामुळं हे तर आपल्याला करायला पाहिजे. तर मग त्याच्या आधी पहाटे उठून बसू का असं त्या म्हणतात, तर तसं करू नका. झोपेशी तडजोड करून ध्यान कधीही करू नका. गजर लावून कधीही उठू नका ध्यानाकरता. तुमची नैसर्गिक रीतीने झोप पूर्ण व्हावी मग तुम्ही उठा ध्यानाला बसा. त्यामुळं सकाळी 9:30 मी बसते तर 9:30 बसा. स्वामीजी म्हणायचेच की डबे वगैरे तयार करावेत आणि सगळी कटकट घराबाहेर एकदा गेली की मग बसावं असं ते म्हणत असत. अनुसंधान अधिक जमवायचा प्रयत्न कमी पडतो. ते तो वाढवावा का असं म्हटलेलं आहे. जरूर वाढवावा. याच्या मध्यवर्ती कल्पना आहेत आपल्या, मध्यवर्ती संकल्प आहेत, त्याचा जरूर उपयोग करत राहावं. व्यवहार काळी कधी कधी विकारांमध्ये सापडते. कामना, क्रोध, भय, मत्सर, अहंकार यांच्यापासून ह्याच जन्मी सुटावे असे वाटते. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत विकार हे राहणार, कमी होतील पण संपूर्ण गेले असं होणार नाही. काम राहील, क्रोध राहील, भय राहील, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही प्रमाणात विकार हे राहणार, कारण देहाचं ते लक्षण आहे. या गोष्टी स्वरस वाहिनी आहेत, या संपूर्ण जातील असं होत नाही. पण कमीत कमी मात्र होत जातील. आणि व्यवहार काळी उदाहरणार्थ कामना नाहीशी झाली तर व्यवहार कसा होणार. तुम्ही उद्योग व्यवसाय करताय आणि फायद्याची कामनाच नाही, कसा उद्योग व्यवसाय करणार. तारतम्याने परमार्थाकडे आपण पाहावं. नोकरी करतो आहे त्याचा स्वाभाविक पगार मिळेल पण ती जर नीट नाही केली तर कामावरून काढलं जाईल. कर्माची फळं ही आपोआप मिळत असतात, त्यामुळं कामनेच्या अंगाने त्याच्याकडे विशेष करून पाहावं अशी खरं म्हणजे परिस्थिती नाही. तरी देखील कर्माच्या प्रारंभी फळाचा सूक्ष्म संकल्प हा असतोच. नोकरीचं काय कारण आहे नाहीतर. सूक्ष्म संकल्प हा असतोच फळाचा, फक्त सारखं फळाकडे लक्ष ठेवू नका. इतपतच करता येणं शक्य आहे. तुम्ही स्वयंपाक करता तर तो चांगला व्हावा हा सूक्ष्म संकल्प तुमच्या ठिकाणी असणारच, तोही जावा. मग घरच्यांनी करावं काय. त्यामुळं काही एक सूक्ष्म संकल्प राहतो, सगळा किस पाडू नका या शब्दांचा. थोडा सूक्ष्म संकल्प हा राहतो आणि तो व्यवहाराकरता आवश्यक देखील असतो, जसं कामनेचं तसंच क्रोधाचं. जर मुलगा आईला म्हणायला लागला की तू केंद्रात जातेस आणि माझ्यावर रागवतेस क्रोध बरा नव्हे, तर माझ्या मते त्याला अजून 2 वेळ की हे तू मला शिकवू नको. तू तुझ्यासाठी आहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प, तुझ्या तुझ्यावर कधी रागवायचं याचा विवेक मी करेन, तू मला सांगायचं कारण नाही. क्रोध योग्य वेळेला निर्माण व्हावा तसं रामचंद्र रागवलेले होते. त्यामुळे रागवणं हे अगदीच क्रोध म्हणजे वाईट आहे अशा प्रकारे. तुम्ही कशाकरता रागवता आणि केव्हा रागवता, त्या रागवण्यामागे हेतू काय, हेच महत्वाचं आहे. ध्यानात अधिक सावध राहणे व व्यवहार काळी शांत अलिप्त राहणे हे तुमच्याच शक्तीने होईल. माझी शक्ती व प्रयत्न कमी पडतो, कृपया मला सहाय्य करा अशी नम्र विनंती करते. किती सुंदर प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः ध्यानाची अतिशय अचूक प्रक्रिया, मला खरंच असं खूप समाधान वाटत की स्वामीजींनी जसं म्हटलं की परमार्थ खूप मोठ्या प्रमाणावर हल्ली तर केला जातो बर का. मी कधी कधी टीव्ही लावतो तर ते वेगवेगळे चॅनल आहेत, तिथं 10,000 लोक बसलेले दिसतात. तो पेंडॉल केवढाले असतात, किती पंखे फिरत असतात, केवढी अरेंजमेंट असते. आणि एखाद्या म्हणजे अगदी भक्तिभावाच्या अशा प्रसंगी किती देहभान विसरून नृत्य असतं. हा खरंच परमार्थ आहे का आणि काय आहे काही कळत नाही. परमार्थाकरता एक ज्ञानेश्वरी असेल तर स्वामीजी म्हणतात तसं ज्ञानेश्वरीचं पारायण ही एक गोष्ट झाली. त्याच्या आत काय लिहिलेलं आहे ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे कोणी सांगतही नाही. पारायण घडून आणली जातात आणि कोणी करतही नाही. करणारी मंडळी जेव्हा मी पाहतो तेव्हा खरंच मला असं वाटतं की स्वामीजींनी इथं काय निर्माण केलेलं आहे. कारण बाकीच्या सगळ्याचं दर्शन घ्यायला ही एवढी मोठमोठी मंडळी काम करतायत, तिथं आनंदाने जावं, ते दर्शन होईल, पण हे दर्शन कधी ना कधीतरी कोणाला तरी घ्यावंच लागेल की अशा शुद्धतेचं दर्शन आहे कुठं. की जी व्यक्ती म्हणते की मला साक्षीत्व जमतं, विचार मावळतात, विचाराच्या नंतर केवळ शुद्ध मी शिल्लक राहतो, मग सगळ्या वृत्ती मावळतात असं माझ्या लक्षात येतं, मग आनंदाचा प्रत्यय येतो, तेव्हा मात्र वृत्तीमुळे येतो असं असं सांगणाऱ्या व्यक्ती वेळ थोडा राहिला. हिंदू धर्मीय हे सहिष्णू वृत्तीचे व पापभीरू म्हणून मानले जातात. प्रत्यक्षात मात्र असे दिसून येते की बहुतांश समाज अन्याय सहन करण्यातच कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय धन्यता मानतो. संघर्ष नको म्हणून गप्प बसायचे आणि मनातल्या मनात कुढायचे. पुरुष वर्ग घरात बायका मुलांसमोर रोष दाखवतो पण बाहेर त्याची दातखिळ बसते. समर्थांनी देखील बायकांवरी काय खाय दाढा बाहेरी दीन बापुडा असं वर्णन केलेलं आहे. इतिहास पाहिला तर आपल्या देशातल्या राजांनी, अरे बराच हा प्रश्न दिसतोय, कधी परदेशावर चढाई केली नाही पण आपल्या देशावर मात्र मोगल ब्रिटिश फ्रेंच पोर्तुगालांनी चढाई केली, इथल्या लोकांवर अन्याय केला, मंदिरांची तोडफोड केली, धर्म भ्रष्ट केले. ती माणसे इथेच राहिली, त्यांना पण आपण आपल्यात सामावून घेतले, त्यांनी त्यांचे धर्म टिकवले व वाढवायचा प्रयत्न केला आणि अजूनही त्यांचे प्रयत्न संपलेले दिसत नाहीत. माझा प्रश्न असा आहे की जरी श्रीकृष्णाने ऐन रणभूमीवर गीतेच्या रूपाने तेजस्वी असा उपदेश करून अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्त केले, म्हणजे आपला धर्म आपल्याला पळपुटेपणा करा असा संदेश देत नाही, तर मग हा सर्वसामान्यांच्यात असलेला दुबळेपणा, अन्याय सहन करण्याची वृत्ती आपल्यात कुठून आली. की या भूमीत जन्मलेल्यांचा हा जेनेटिक दुर्गुण आहे. शिवाजी महाराज, टिळक, सावरकर, स्वामी विवेकानंद, अशा तेजस्वी हाताच्या बोटावर मोजण्या इतके तेजस्वी महापुरुष आपल्या धर्मात होऊन गेले, पण बहुसंख्यांची मानसिकता ही सहन करण्याकडे आणि गप्प बसण्याकडेच असते, कारण संघर्ष करू शकत नाहीत असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे पारमार्थिक व्यासपीठावर आता प्रश्न आला म्हणून माझ, आणि मी आधी वाचला नव्हता, अर्थात अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात काही कोणी अपराध केला असं नाही, पण परमार्थाच्या कारणासाठी एकत्र आलेल्या लोकांना इतर प्रश्नांची जाणीव असते त्यांच्या चिंतनाच्या तऱ्हेने अथवा वाचनाच्या तऱ्हेने. हे परमार्थाचा प्रसार प्रचार करणाऱ्या किंवा परमार्थ सांगणाऱ्या व्यक्तीकडून याचं उत्तर किती अपेक्षित आहे मला माहित नाही. आपल्या देशातलं विशिष्ट जे हवामान आहे त्यामुळं आपल्या देशामध्ये येण्यासाठी सगळे प्रवृत्त झाले. अगदी शक हून कुशाण आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचतो तसे सगळे बाहेरून आले. याचं कारण इथली सुपीक भूमी, इथलं पर्जन्यमान. शस्त्र घेऊन आले आणि आक्रमकांमुळे जर काही होत असेल तर एकतर आक्रमकांना तुम्ही जेव्हा सामावून घेता तेव्हा मोठ्या नाईलाजाने सामावून घेता, असं समजू नका की तुम्ही उदार आहात म्हणून सामावून घेतलं. ते आक्रमक होते तुम्ही घाबरलात म्हणून सामावून घेणं तुमच्या हातात नव्हतं. ते इथं राहायला लागले आणि तुम्ही काही करू शकला नाही. तुमचे राजे पराभूत झाले आणि त्यांनी राज्य करायला सुरुवात केली, तुमच्या हातात काय होतं? पण याचा दुसरा परिणाम असा होतो की समाज अत्यंत निस्तेज होऊन जातो, मिंधा होऊन जातो. या महाराष्ट्र भूमीचं जर पाहायचं झालं तर कोण कधी वसुली करीन सांगता येत नाही अशी परिस्थिती होती. कारण कधी हा भाग औरंगजेबाच्या ताब्यात असायचा, कधी विजापूरच्या ताब्यात असायचा, कधी आदिलशहाच्या ताब्यात असायचा, किंवा कधी कधी सीमेवरच्या भागामध्ये सर्वजण येऊन आपापला कर वसूल करतात तशी परिस्थिती असते. तसं इथं होतं. असं असल्यामुळं फितुरी, आपलं डोकं वाचवणं, दुसऱ्याचं काय होईल ते होईल, दुसऱ्याच्या पुढे पुढे करून आपला फायदा करून घेणं, दुसऱ्याकडून सन्मान मिळवण्याची अपेक्षा करणं आणि स्वकीयांवर बहादुरी गाजवणं, अशा प्रकारचे दुर्गुण जेव्हा फार दीर्घ काळ पारतंत्र्यात जातो तेव्हा आपोआप निर्माण होतात. इथंच नाही, सगळीकडे निर्माण होतात, कुठेही मानव जातीमध्ये. मी तुम्हाला सांगणार नाही, पण तुमच्या डोक्याला फार त्रास होईल आणि सांगितलं तर, की व्हिएटनामच्या युद्धाच्या वेळेला अमेरिकेने थायलंडचा कसा वापर केला, शेजारच्या देशांचा कसा वापर केला, त्या देशांच्या कुटुंब व्यवस्था मोडून पडल्या. एक प्रकारची विलक्षण लाचारी आपोआप निर्माण होते, कारण आक्रमकांसमोर तुम्ही जास्त काळ, अजून गोव्यात प्रभाव आहे पोर्तुगीजांचा जर तुम्ही गेलात तर. असं झाल्यामुळं श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली ही वस्तुस्थिती आणि रोजच्या रोज तुम्हाला येणाऱ्या अडचणींना तोंड देणं ही दुसरी गोष्ट. भाऊ भावाच्या बाबत देखील जर एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तर म्हणतो की आपलं स्वतःचं बघू मग त्याचं काय होईल ते होईल. असं असल्यामुळं शेजारी पाजारी, शेजारचा गाव आणि संबंध राष्ट्र याचा कोण विचार करतो? असं इथं शतकानुशतक झालं, कित्येक शतक असं झालं. असं असल्यामुळं एक भीरू घाबरट कातडी बचाव लोटांगण जाण्याची, सगळी तेजस्विता हरवण्याची अशी प्रवृत्ती इथं आपोआप निर्माण झाली. हे जेनेटिक आहे की नाही माहित नाही, पण अनेक वर्षांच्या संस्कारामुळं वेठ बिगारी जशी असावी की जमीनदारांनी पूर्वी कोणाला तरी कर्ज दिलेला असावं आणि ते त्याच्या हातून फिटलं नाही म्हणून त्याच्या मुलांनीही वेठ बिगारी करावी आणि त्याच्या मुलांनीही वेठ बिगारी करावी, त्याला कधीही स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेता येऊ नये, आपलं जीवन आहे ते यांची सेवा करण्यातच असावं, असे संस्कारच त्याच्यामध्ये व्हावेत, असं जसं व्हावं तशी एक विचित्र परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली. त्याच्यातून हे सगळं झालेलं आहे. आणि जेव्हा एखादा देश अति आक्रमण सहन करतो तेव्हा हे सगळे भाव त्याच्यामध्ये येतातच येतात. शिवाजी महाराज जर झाले नसते तर काय, या देशावर तशी भगवंताची कृपा आहे असं वाटतं. एक शिवजी न होते तो सुन्नत होती सबकी असं जे म्हटलंय ते काही खोटं नाहीये. कोणीतरी असा एखादा तेजस्वी पुरुष निर्माण व्हावा, पण एका तेजस्वी पुरुषाने भागणार हे काम नाहीये. शिवाजी महाराजांनी देह ठेवल्याबरोबर काय परिस्थिती झाली हे आपल्याला माहितीये. जे राजे म्हणून होते ते कुठेतरी आश्रयाला निघून जायला लागलं इतकी परिस्थिती झाली. विवेकानंदांनी अमेरिका जिंकली असं आपण इथं म्हणतो, अमेरिकेतल्या लोकांना वाटतं का की अमेरिका विवेकानंदांनी जिंकली? तुम्ही जा आणि विचारा. त्यामुळे पराभूत लोक आत्ममग्न असतात, स्वतःची स्तुती करण्यात इतके धन्य मानतात स्वतःला की बास रे बास, कारण त्याच्यावरच त्यांचं सगळं चालू राहतं. आपल्या नसलेल्या विवेकानंदांना मी कमी म्हणत नाहीये, पण त्याच्यानंतर विवेकानंदांनी तिथं जे केलं तर त्या तऱ्हेने जो समाज तिथला बदलायला हवा होता कसा बदलणार? कारण एकच विवेकानंद होते ना. इथं भारतात काम करणं त्यांना मुश्किल गेलं. विवेकानंदांचे उद्गार आहेत, लोकमान्यांजवळ विवेकानंद असं म्हणाले की महाराष्ट्राला तुमची किंमत नाहीये आणि बंगालला माझी किंमत नाहीये. विवेकानंदांचे उद्गार बर का? तुम्ही बंगालमध्ये या, मी महाराष्ट्रामध्ये येतो, या लोकांच्या बुद्धीला एवढंच समजतं असं विवेकानंद म्हणालेले होते. याचं कारण एखाद दुसरा महापुरुष निर्माण जरी झाला तरी अशी बाजार बुणगे ज्याला म्हणू अशी सगळ्यांची मनस्थिती असताना त्याच्यावर उपाय कसा करणार? आणि अजूनही ते सगळं चालू आहे. अजूनही हिंदूंचं कन्व्हर्जन ख्रिश्चनिटीमध्ये मुस्लिमांमध्ये करण्याचे मोठे प्रयत्न चाललेलेच आहेत. मी मगाशीच सांगितलं की तो माझा विषय नाही आणि मोठ्या मुश्किलीने स्वामीजींकडे आल्यानंतर त्या विषयातून मी बाहेर पडलेलो आहे. त्या विषयामध्ये मी जाऊ इच्छित नाही तितका. पण जसं ते म्हणतात ना की रामकृष्ण म्हणायचे की एखाद्या भांड्यामध्ये जर लसूण कोळला असेल तर लसणाचा वास, तसा माझ्या ठिकाणी त्याचा वास मात्र आहे, कारण या भांड्यात लसूण कोळला आहे. या विचाराचा संघाच्या संस्कारांमुळे असेल, काही एक तेव्हा झालेल्या चिंतनामुळे असेल, मला स्वतःला वैयक्तिक रीतीने याची अतिशय चीड आहे. पण सगळ्या समाजाबद्दल काही करणं, समाज उन्नयन होणं समाजाचं, ही फार फार हळूहळू घडणारी गोष्ट आहे. समाज सगळा बदलणं, दरम्यान परत समाज बदलतोय याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. टीव्हीवरून ज्या जाहिराती, जे संस्कार, जे कार्यक्रम, ज्या मालिका, त्याच्यामध्ये आपल्या संसारात आपल्या आपल्या समाजाची सगळी मूल्य बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालला आहे. स्वामीजी म्हणायचे ना की आकाश फाटलेलं आहे, मी ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतोय, तसं या बाबतीत देखील आकाश फाटलेलं आहे. म्हणून लाचलुचपत आहे आपल्या देशात, कारण सवय लागली आहे की बाहेरच्या सरदाराला थोडीशी माहिती द्यायची आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे हे आमच्या रक्तात मुरलेलं आहे. कामाकरता पैसे घ्यायचे हे आमच्या रक्तात मुरलेलं आहे. त्याच्याशिवाय चालत नाही असं आम्हाला वाटतं. आमच्या ठिकाणी देखील ते झालेलं आहे. जसं अगदी हॉटेलमध्ये जरी आपण गेलो तरी टीप दिल्याशिवाय उठणं म्हणजे आपण आपल्या स्वतःलाच कमीपणा समजतो. आहेत ना आपल्याकडे भरपूर पैसे, 5-50 रुपये टीप द्या ना. हे जे सतत पैसे सरकवण्याची सवय आहे, तर ती सवय आपल्या आपल्या ठिकाणी चांगली मुरलेली आहे. तो तसा विशेष उपकार करत नसताना तिथपासून मग जो उपकार करेल त्याच्यापाशी तुम्हाला काय तोंडाला लागेल ते सांगा, आम्ही देतो पण आमचं काम झालं पाहिजे, असं तुम्ही म्हणणार नाही. कोणताही बाणा नसलेले लोक काही करू शकत नाहीत, तशी आपली गत झालेली आहे. त्यामुळं हा विषय राहू देत परमार्थ करा. माझं म्हणणं असं आहे की सगळा समाज आणि त्या समाजाच्या मध्ये उठणारे पडसाद, आपलं आयुष्य 50-60-70 वर्षांचं, मग हाही पळपुटेपणा नाही का? एका तऱ्हेने आहे असं मी म्हणे. हाही पळपुटेपणा एका अर्थाने आहे, पण आत्ता आपण डोकं फिरवून घेऊन उपयोग काही होणार नाहीये. आपण आपल्या तऱ्हेने स्वच्छ राहू. व्यक्ती व्यक्ती जर बदलली तर मग काय, जेव्हा बदलायचं तेव्हा बदलेल, भगवंताच्या इच्छेने बदलेल असं मी म्हणे. त्यामुळं हे जेनेटिक आहे याचं कारण हा इतक्या वर्षांचा, किती वर्ष हा देश पारतंत्र्यात होता कोण जाणे, मला वाटतं हजार वर्ष तरी असेल. त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तसंही आता म्हणजे मी जास्त विषय वाढवत नाही, पण देश म्हणून आपण जे युनाइट आहोत, भारत म्हणून, इंडिया म्हणून, तर ती ब्रिटिशांची कृपा आहे असं समजा. कारण त्यांचा पहिला प्रस्ताव असा होता की ज्यांच्याकडून आम्ही राज्य घेतली लिगली त्यांना आम्ही ती परत करणार, गांधी नेहरू नाही. तेव्हा त्यांनी त्या सगळ्या संस्थानांचं विलीनीकरण करण्याचे, नाहीतर या देशाच्या कुठल्याही डिफाईन सीमा नव्हत्या. ब्रिटिशांनी ज्या भागावर कंट्रोल ठेवला तो भारत झाला, असले आपण आहोत. असं असल्यामुळं जास्त खोलात जाऊ तितकं जास्त जास्त डोक्याला त्रास होईल. पहिला प्रश्न किती छान होता मग त्या तुलनेने. मला अतिशय संताप येणाऱ्या या गोष्टी आहेत वैयक्तिक रीतीने, पण एक पारमार्थिक व्यक्ती म्हणून माझ्या बोलण्यालाही मर्यादा आहे, आणि ज्यांच्यामध्ये राहतो त्या समाजाला किती प्रमाणात दूषणं द्यायची, कारण त्याच्यामध्ये या समाजाचाही नक्की किती दोष आहे. इतक्या लोकांनी अत्याचार करून करून आपण असे बनलेले आहोत, असं झालेलं आहे. ते बदलायला वेळ लागेल, हेच त्याला उत्तर आहे. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी, स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय।